मूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अश्वत्थ असं म्हटलं जातं असा हा अव्यय वृक्ष आपण बरेच सोमवार झालेल्या शोकात निरूपण करतो आहोत आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या अव्यय देखील याचा खूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जाणते लोक याला अश्वत्थ असं म्हणतात ते का म्हणतात तेही सांगतो. आता मी ज्या अव्यय वाचतोय त्या मागच्या वेळेस झालेल्या होत्या पण थोडासा संदर्भ लागावा म्हणून मी परत वाचतो. तरी शिव म्हणजे उभा तो बळी एक सारखा नाही निर्वाह या रुखा प्रपंच रूपा याचं जे प्रगटीकरण आहे प्रपंचरूपी वृक्षाचं जे प्रगटीकरण आहे ते पहाट होईपर्यंतच्या काळात देखील एकसारखं नसतं. दिवसभराची जर गोष्ट सोडा जो शेवटचा प्रकार आहे रात्रीचा तो संपल्यानंतर पहाट होताना देखील एकसारखी नसते. तरी शिव म्हणजे उखा पहाट तो वरील एकसारखा नाही पहाटेपर्यंत देखील हा संसार वृक्ष एकसारखा दिसत नाही. निर्वाह या रुखा प्रपंच रूपा अशा प्रकारचं याचं प्रगटीकरण आश्चर्यकारक आहे. जैसा न लुटता क्षणू मेघू होय नाना वर्णू क्षणामध्ये ढग रंग जसा बदलतो अनेक रंगांमध्ये दिसतो का बिजू नसे संपूर्ण निमेश निमिशक्ती एक निमिषभर देखील संपूर्णपणाने बीज टिकत नाही. ना कापतया पद्मदळा वरिलिया पैसता नाही जरा हलणारं जे पद्मदळ आहे त्याच जळावर राहणं त्याचं जळावर प्रश्न पैसता त्याची त्याचं आसन क्षण देखील टिकत नाही. ते सारखं जसं रंगत असतं हलत असतं का चित्त जैसे व्याकुळा माणूस असेल किंवा व्याकुळ झालेल्या माणसाचं चित्त क्षणभर देखील उघड नसतं. व्याकुळतेचा त्याला अनुभव आहे त्याला असं लक्षात येतं की व्याकुळतेची शंका मनात आली की चित्ताला अस्थैर्य निर्माण झालंच झालं. त्याचे भाव लगेच बदलायला सुरुवात होते. पैसेची ययाची स्थिती या संसार वृक्षाची अशी स्थिती आहे. नाचत जाय क्षणक्षणाप्रती प्रत्येक क्षणी हा नाश पावणार आहे असा आहे. म्हणून ययाने नदी अश्वत्थोहा म्हणून याला शाश्वत नसणारा म्हणून अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. आणि अश्वरू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे तरी तो अभिप्राव व नव्हे श्रीहरीचा. अश्वत्थ हे पिंपळ या नावाच्या वृक्षाला नाव आहे खरं पण जेव्हा भगवद्गीता सांगितली तेव्हा श्रीहरीनी मात्र पिंपळाला डोळ्यासमोर ठेवून याला अश्वत्थ म्हटलेलं नाही. अश्वत्थाचं कुठं वर्णन नाहीये पिंपळाचं कुठं वर्णन नाहीये. एरवी पिंपळू म्हणता विधी मी या गती देखील असेल की तरी ते असो काय लौकिकी हेतू काच एवढी पिंपळ म्हणण्याविषयी मी खरं तर शब्दशः अर्थ मानलाही असता. मी या गती देखील असेल की खरं म्हणजे तोच अर्थ आहे तेव्हा तोच अर्थ मी घेणं योग्य होतं. तरी ते असो काय लौकिकी हेतू का पण व्यावहारिक निरूपण करण्याचं माझा हेतू कुठे आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मी तपासणं सांगायला बसलेलो आहे रूपकाच्या आतला आढळ मला साधणं भाग आहे. म्हणून मी हा प्रस्तुत अलौकिक परीयसा परंतु म्हणून मी असा हा अलौकिक अर्थ या ग्रंथामध्ये सांगतो आहे. तो तुम्ही ऐका तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोलीचे हा याच्या क्षणिक राहण्यानेच याला अश्वत्थ असं म्हटलं जात. आणि कुठी येथू चोरू यया अव्ययत्वाचा डगरू आधी तरी तो भीतरू ऐसा आहे. आणि ही एक आहे याला अविनाशत्वाची जी प्रसिद्धी आहे त्याचा दर्भिकार्थ खरं म्हणजे काय आहे. जैसा मेघांचे तोंडे सिंधू एके अंगे काढे मेघाच्या तोंडातुनी त्या रूपाने समुद्रातून एका बाजूनी पाणी काढून घेतलं जातं आणि नदी येईकडे गतीचं असं की आणि दुसऱ्या बाजूने नद्या समुद्रात पाणी भरतच असतात. ते तर ओवळलेला हे ऐसा परिपूर्णची आवडे तरी फुली जवळ उघडे मेघा नदीची नदीची जोपर्यंत मेघ आणि नदी यांचं मर्म उलगडत नाही तोपर्यंत मेघाच्या अंगाने काढला जातो आहे आणि नदीच्या अंगाने भरला जातो आहे म्हणून केवळ तो परिपूर्ण आहे हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परिपूर्ण आहे तो मर्यादा सोडत नाही असं म्हटलं जातं. याचा खरा अर्थ करणं शक्य नाही. ऐसे या रुखाचे होणे जाणे संसार वृक्षाचा असं पूर्ण करणं आहे. रोज खोटं आहे आणि चांगलं देखील आहे. रोज जन्म होत आहे रोज मृत्यू घडत आहे. आणि हा संसार वृक्ष खऱ्या अंगाने खऱ्या अर्थाने जर अनुभवायचा असेल तर आपल्या अंतर्यामी अनुभवता येतो. जसं मूलम ब्रह्म ब्रह्माच्या नंतर असलेली माया मूळ माया अज्ञान धन सुशुद्ध दशा तिथून त्रिगुण बुद्धीमध्ये असलेले पंचभूतिक देह विषय कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि जीवन या जीवनामध्ये देखील रोज जन्म आहे आणि रोज मृत्यू आहे. या रुखाचे होणे जाणे या वृक्षाचं जे ऋण आणि जाणं आहे ते आपण आपल्या ठिकाणी देखील अनुभवत असतो विश्वाच्या ठिकाणी अनुभवत असतो. दृश्य सातत्य ही इतकी विचित्र गोष्ट आहे. काही काही प्राण्यांचं उदाहरणार्थ कुत्रा 11-12 वर्षांचं आयुष्य असतं. एका मनुष्याच्या जीवनामध्ये तो कुत्र्याच्या किती पिढ्या पाहतो पण त्याला समजत नाही. आपण ते लक्षात घेत नाही की आपण इतक्या पिढ्या पाहतो आहोत. कुत्रा हा सततच दिसत राहतो. असं असल्यामुळे या वृक्षाचं येणं आणि जाणं आहे त्याच्यामध्ये तितकं लक्ष आपलं वेधलं जात नाही. आणि पूर्वी अशी गोष्ट होती अशी एक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा होती कावळ्याला मागल्या खेरीच मरण नाही असं जुने लोक म्हणत असत. कावळा हा तसा आपण आहे अशी पूर्वीच्या लोकांची श्रद्धा होती कारण जीवनमान इतकं कमी होतं. 55-60-65 व्यक्ती जायची. आता जी वैद्यकीय सेवा आहे आणि औषध आहे जीवनमान सुधारलेलं आहे त्यामुळे 70-75 वर्षाचा मनुष्य सुखर येऊन चालले. 85 वर्षापर्यंत सहज जगेल, पण 65-70 मनुष्य राहायचा नाही. कावळ्याचं आयुष्य 100 वर्ष आहे. मध्ये पेपरमध्ये सगळ्या प्राण्यांचं जीवनभान आलेलं होतं, तर कावळा 100 वर्ष जगतो असं आम्ही गमतीने घरी आणि सगळ्यांना एकच वाटलं. त्याचं 100 वर्षाचं जीवन आहे म्हटलं काय करतो 100 वर्ष जगून, इतकं दीर्घ जीवन असं असल्यामुळं 60-70 वर्षात मरणाऱ्या माणसाला 55 ते 65 कावळा हा कधी मरत नाही असं वाटत असेल तर त्या आश्चर्य काय. या संसार वृक्षाचं होणं आणि जाणं प्रत्येक क्षणामध्ये किंवा प्रत्येक सेकंदामध्ये आपल्या शरीरात कित्येक पेशी जन्माला येतात आणि कित्येक पेशी मरतात. आपण संसार वृक्षाचं प्रतीक आहोत असं म्हटलं तरी देखील या शरीरात देखील किती मृत्यू घडतात, किती जन्म घडतात. न करके बहुतेची वहिले पडेल पण सविस्तर करतो याच्या संदर्भात आपण करत नाही. म्हणून ययाते युगे अव्ययुहा म्हणून हा अव्यय आहे असं लोक म्हणतात. आपल्या माहीत नाही मला 50-55 वर्षांचं वय झालं, ज्यांनी लहानपणी खेळत होते लहानपणी माझ्या वर्णाशीचे होते, जे माझ्या 24-25 वर्षी वृद्ध होते आमच्या घरी एक कार्यक्रम असला तर ठराविक 25 लोक बोलवले जात होते. माझ्या लहानपणी माझ्या 20-व्या वर्षी देखील घरात एक कार्यक्रम असला तर 25-30 लोक जवळचे बोलवले जात होते आणि आज देखील घरी एक कार्यक्रम असला तर 25-30 लोक बोलवले जातात. पण ते केवळ सत्य आहे, दृश्य सातत्य आहे, ते सगळे लोक बदलले आपल्याला त्याचं भान नसतं. माझ्या लहानपणी जे घर हक्काचं म्हणून येत होते ते माझ्या वयाच्या 20-25 वर्षी नव्हते आणि आज अजूनच वेगळे लोक आहेत. वाटायला हे समजत नाहीये. मृत्यूनंतर देखील फार थोडी हालचाल आपल्या ठिकाणी होते. त्यांनी जर जवळचा मृत्यू असेल तर जरा त्यातल्या त्यात जास्त होईल, दूरचा असेल तर काही काही मृत्यूच्या बाबत आपली प्रतिक्रियाच नसते. आपल्याला ते घडलं हे देखील फारस समजत नाही. काही काही लोक टीव्हीवर बातमी ऐकताना देखील त्यांना काही वाटत नाही. रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, डबे रुळावर खाली उतरले, 40 लोक गेले, 70 लोक जखमी झाले, पाठून पुढे जातो, मृत्यूचं काही नाही वाटत. संसार वृक्ष कुठेतरी संपतो आहे, कुठेतरी वाढतो आहे, हे त्याचं येणं जाणं ही जी गोष्ट आहे ती ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नीट नीट विचार न केल्यामुळे ऐसे या दुःखाचे होणे जाणे न करके कोणतेही बदलले पण जशा रीतीने तो होतो आहे तसा याच्याकडे बाहेर जात नाही. म्हणून मी याचे लोक म्हणे अव्ययुहा म्हणून लोक याला अव्यय म्हणतात. एवढंच हा प्रतिक्षणी संपतो आहे आणि प्रतिक्षणी नवीन होतो आहे. दरवर्षी झाडाची पानं करतात, तो मोठा उत्साह वगैरेचा काळ असतो. फेब्रुवारीपासून मार्च पर्यंत संपून जातो, मोठ्या प्रमाणात पाणी झडवते, वारे सुटतात, वसंत ऋतूत कवळी बांधायला निसर्गाला माहीत असतं की पूर्ण उन्हाळा येणार आहे आणि आता ही पानं आहेत, ती पानं जर सोडून दिली नाही तर आपलंच मरण आहे. झाडच टिकू नाही शकणार. जर ती पानं झाडावर सोडून ठेवली आणि काय म्हणाल की पान मी सोडणार नाही, पावसाळ्याला तोंड देतील, हिवाळ्याला तोंड देतील आणि हिवाळ्या नंतर पडून जातील. सतत एक वृक्ष आपण पाहतो आहोत आणि आपल्याला कल्पना नाही, पत्ता नाही की याच्यामध्ये काही बदल होत आहे. एरवी दान शिव पुरुषू वेचक पडण्याची संचकू इथपर्यंत आपलं झालेलं होतं. मागच्या दानशूर ज्याला म्हटलं जात तो त्यांनी जमवलेला आहे, तो खूप मोठा संचक आहे म्हणून तो दानशूर आहे, त्याच्याजवळ आहे म्हणून तो देतो आहे. तो दुसऱ्या बाजूने जमवत आहे ते लक्षात येत नाही, तो दान करतोय तेवढं लक्षात येत आहे. तैसा व्ययेची हा रुखू अव्ययोग नव्हे, व्यय होत असताना देखील हा वृक्ष म्हणून कशाच प्रकारे अव्यय असा भासतो, तर त्याच्या भरही तशीच पडत राहते. जाता वेगे पडू असेल न बसे का भूमी रुतले असेल तथापि चक्र दिसे या नाही. वेगाने जात असताना रथ खूप वेगाने जातोय हे समजत नाही, त्याची जात स्थिर दिसतात, जशी भूमीमध्ये रुतावी रुजलेली असावी. याच कारण त्याचा प्रचंड वेग, घोडा अंकुशी दार काही असेल आली असेल, तर अणकुचीला खाली असलेला घोडा अगदी उभा जसा टोचून ठेवल्या जमिनीत असाच असा फिरत राहतो. तो मुळीच मानता अगदी त्याचा वेग कमी झाल्यावर मग तो डगमगायला लागतो आणि पडतो. तो जसा स्थिर वाटावा त्याच्या वेगामुळे तो स्थिर वाटावा. लहानपणी घोरे खेळत खेळले असे, पुण्यात घोरे नाही करत नाही खेळले जात असे, किंवा जिथं खेळले जातात त्या वस्तीत आपण राहत नाही. तो एक विचित्र नाद आहे, त्याची जशी अंतर्गा आली असते तशी गुराणी आली देखील असते. ती लोहारामधून करून घ्यायला लागते, लोहार ही गुराडी आधी करतो आणि त्या ती आधी टाकून त्या भोवऱ्यामध्ये आत खुपसून देतो आणि मग भोवऱ्याचा थोडापोडीचा खेळ चालू होतो. आणि काही आधी अशी असते की अगदी टाचणी असावी अशी, पण इथल्या पुण्यातल्या मुलांना प्लास्टिकची भिंत माहिती आहे की जी फिरत असताना अगदी उभी राहत. तैसे काळातील क्रमे जे वाढे ते भूतशाखा जे गळे, काळाच्या अतिक्रमाने जी वाढते जी टाकाऊ झालेली असते ती भूतशाखा टाकली जाते. आपण मृत्यूकडे इतकं समज पाहत नाही, त्याचं कारण आपल्या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारच्या भावना त्या आपण मृत्यूकडे सहजपणाने पाहू शकत नाही, कारण ती क्रमाने गळणारी होती म्हणून गळली तेवढं मृत्यूकडे आपण सहज पाहू शकत नाही. उलट तो बनूच नाही किंवा तो कळाला त्याला आपण जबाबदार आहे असं होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्च करतात, पण तसं त्याला करण्यापासून कोणी वाचवू शकत नाही. क्वचित तो वाचतो देखील पण परत जाणार असतोच. दोन चार वर्ष पाच वर्ष देखील जीवन वाढवलं जातं आणि ते कमी नाही. जर तरुण असेल तर जरूरच वाढवावं आणि वृद्ध असेल तर काय करावं. आपण प्रयत्नच करावा, याचं कारण प्रयत्न करणारे आपण आहोत. आपल्याकडे जितक्या सोयी जिल्हा उपलब्ध आहेत आणि आपली जितकी परिस्थिती आहे तितकं, पण भावना अतिक्रमण न जाता जेवढं करता येईल तेवढं जरूर करा. पण काही काही वेळेला असं असतं, माझी आजी गेली त्याच्या आधी तिची लिव्हर खराब झालेली होती. आम्ही एका वैद्यांना बघत त्यांनी तपासलं सगळं, अजिबात भूल लागली, थोडं खाल्लं तरी पोटातले दंब वाटत चव नाही तोंडाला. तपासल्याने म्हणजे की लिव्हर खराब झालेली आहे. त्याचं वय आहे प्रत्यक्ष निश्चित म्हणजे इष्ट नव्वदच्या दरम्यान चालुर्वेदाच्याप्रमाणे व्यक्तपक्व झाली. त्यांचे शब्द व्यक्ती पक्व झाली म्हणजे तारतम्य आहे. पंच्याऐंशी नव्वदच्या दरम्यान व्यक्ती झाली ही जीवनाच्या संकल्पनेतच मृत्यूची संकल्पना आहे. कुठल्या तरी व्हायचं अर्ग खराब होणारच. तर तुम्ही कृपा करून माझं ऐकायचं असेल तर कुठे ऍडमिट करू नका. त्यांचे हाल होतील हे सुधारू शकेल अशा प्रकारे कोणाकडे तेवढा उपचार नाही. पण जीवनाच्या कल्पनेत मृत्यूची ही कल्पना इनबिल्टच आहे, ठेवलेलीच आहे. काळाने परिपक्व झाला की माणूस जात तसं यांचं होईल, तसं यांचं होऊ दे. आपण यांच्या वेदना कमी होण्यासाठी किंवा यांना कमीत कमी त्रास व्हावा म्हणून औषध देऊ असं अगदी स्पष्ट सांगितलं. ते म्हणाले की मी सांगतो आहे, नाहीतर अगदी दुसऱ्या कोणा वैद्यांना जरी बोलवलं तरी ते म्हणतील की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं बाकी काही मला म्हणजे तिथं तसं आपलं एक येईल सगळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पैसे काळाती क्रमे जे वाढे ते भूत शाखा जे तर गळे ते तर कोणी वेळी उमाळे उठती आणि कर. पण एक भूत शाखा गळली तर कोट्यावधी उमाळे उठतात आणि अजून अजून उमाळे उठून वृक्ष वाढतच असत. काही करतात काही येतात तरी एकी केंद्रा गेली शाखा कोणी केंद्रा झाली कुठेतरी ती गळलेली होती कुठेतरी नवीन आलेली होती याचा हिशोब पाहता येणं फार कठीण आहे एवढ्या मोठ्या विश्वात. हे मेनवे जे की उमरली आषाढ अभरे ज्या प्रकारे आषाढात अभरे एकदम येऊन थांबतात ती कुठून आली काय आली काही गरज नाही. महाकल्पाच्या शेवटी उदेविया उमळती सृष्टी महाकल्पाच्या अगदी अखेरीला शेवटच्या काळात महाप्रलयाच्या काळात सृष्टी उन्मळून पडते नाही शेवटे. पैसेंची आणखी ते दांग मुली सासी मध्ये पण जिथं नाहीशी होते तिथंच आणखी कुठं ते याच सृष्टीची अरण्याचा अरण्य निर्माण होता. शास्त्राप्रमाणे सृष्टी संपली असते संपलं असतं त्या संपण्यातूनच सृष्टीच्या पुढच्या उदयाची बीज असतात. संपली म्हणजे सगळं संपलं असं शास्त्राप्रमाणे नाही, सायन्स प्रमाणे नाही, विज्ञानाप्रमाणे नाही. सृष्टीचं जे संपणं असतं त्या संपण्यामध्ये देखील मोठी ताकद निर्माण होते. पृथ्वीचे रूपानी असते एखादा तारा अस्तर्गत जेव्हा होतो नाहीसा जेव्हा होतो त्याची ऊर्जा जेव्हा जळून जाते तो जेव्हा ढासळतो आत त्याच्या केंद्रबिंदूकडे तो जेव्हा शून्य होऊन जातो तो दिसेनासा होतो, तेव्हा तिथलं संपलेलं काही नसतं, तिथून बाहेर प्रकाश देखील जात नाही, बाहेर पडू शकत नाही, इतकं प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं. आणि आजूबाजूच्या सृष्टीतल्या अनेक गोष्टींना तो आपल्या पोटाशी ओढून घेतो, तिथं काही ना काहीतरी प्रक्रिया करते, तिथूनच स्फोट होतो. जो काही महास्फोट झाला त्याला अशीच काहीतरी कारण असावी असं शास्त्रज्ञांना वाटतं. जे विझालेले तारे आहेत किंवा ब्लॅक होल्स आहेत तिथून सगळं जमा होत, आजूबाजूने जाणारं सगळं त्याच्यात खोडलं जात आणि दिसेनासं होत, आणि जे दिसेनासं होतं त्याच्या प्रक्रियेतूनच पुढचं विश्व निर्माण होत. महाकल्पाच्या शेवटी उदयनी या उमरती सृष्टी निर्माण झालेली उमरून पडते, तैसेची आणि तिचे दांड उभी साची नले आणि दुसरीकडे कुठेतरी सृष्टीचा आरण नाही, इतकं इतकी सृष्टी निर्माण झाली असं दिसतं. संहार वाते प्रचंडे पडती प्रयामुखीची सागरे, प्रचंड अशा संहार शेवटचा शेवटचा वायू जो वायू अतिशय संहार करेल असा वायू प्रलय असो प्रलयाचा कसा संहार वाहत असतो याची कोणाला कल्पना नाहीये.
पक्षावरील पक्षाचे मांडे याचं आपण विचार करायचं काही कारण नाही.
चौथ्या ही युगाचं सांगपट निघून जेव्हा जातं तव कृतयुगाची देवी देवडी पडे पडे पुरती कृत कृतयुग जे आहे जिथून पड युग सुरू होतात तर त्याची कोवळी साल कुठेतरी धरतच असते निर्माण होतच असते वर्तते वर्ष जागे ते पुढला मूळ आई होये चालू वर्ष जेव्हा संपत ते संपण हेच पुढच्या वर्षाच्या प्रारंभाचं कारण असत जैसा दिवसू चातकी येत आहे हे चोचले ना दिवस मावळतोय का नवीन येतोय हे जसं लक्षातच येत नाही दिवस मावळणारे मावळणार ते आलाच नवीन तो मावळणार की पुढचा आला किती दिवस येणार आहे कळतच नाही दिवस सोळा वर्षामागून वर्ष युगामागून युग चालूच आहे जैसा वादी आता सुळका सांगा हळुवा मध्ये देखा वाड्याचा जसा झुळका असता एक झुळूक संपली आणि पुढची झुळूक आली तर त्याला जोड कुठं आहे जसं कळत नाही तैसिया उठती पडती शाखा मिळवली तशा या संसार वृक्षाच्या शाखा काही निर्माण होतात काही नाहीशा होतात कळत देखील नाही एकी देहाची देवी कुठे तो देहांकुरी बहुकी कुठे एका देहाचा अंग तुटतो न तुटतो तुटतोच कुठेतरी देहाचा दुसरा अंकुर निर्माण झालेला असतो ऐसेही भगवत हा वाटे अव्यय ऐसा म्हणून हा अव्यय वाटत हा अविनाशी वाटत याच्या वेळत्वामुळेच हा अव्यय वाटतो कारण पुनर्निर्मिती होत असते जसे वाहते पाणी जाईल वेगळे तैसेची अनेक मिळेल मागे म्हणून एक नदी तुम्ही दुसऱ्याला पाहू शकत नाही एका क्षणाला पाहिलेली नदी परत तुम्ही पाहत नाही कारण त्या क्षणाला असलेलं पाणी गेलं आता पुढचं त्याच्या पुढच्या क्षणाला पुढचं पाणी आपण नदी पाहतो आणि दीर्घ काळ पाहतो हे खोटं तीच नदी जशी परत परत पाहता येत नाही जैसे वाहते पाणी जागे वेगे तैसेची अनेक मिळे मागे येथ असंतची असे जगे मानिजे संत तसं अशाश्वत असणाऱ्या या जगाला शाश्वत असं मानलं जात का नागोनी डोळा उघडे डोळ्याची उघड झाप होते तो कोणी कोणी घडे मोडे त्या निमिषाला या जगात कोट्यावधी नाही अब्जावधी घटना घडताय नुसतं असं आपण करतो पाठी नुसती उघड जात होते तो पर्यंत या कोट्यावधी कदाचित हल्ली आता पुण्यातच होत असतील मोजणंच फार कठीण आहे नेणतया तरंगू आवडे नीती वरचा ज्याला काही माहिती नाही त्याला तरंग हा न संपणारा आपण नेमकी आहे असंच वाटायचं तरंगाला पाहिल्यामुळे तरंग हा असाच नेहमीच उठणारा असं वाटतं वस्तुतः तरंग हा येणार आणि जाणार पण गेल्यानंतर परत येतो वायसा एका उगवळे दोन्हीकडे डोळा काळीता अपाळे दोन्ही आखी ऐसा पडे प्रमुख जेवी जगा हा एक पूर्वीच्या शास्त्रांमध्ये दिला जाणारा दाखला कावळा हा एकाक्ष असतो एकच त्याला डोळा असतो अशी एक समजूत त्या समजुतीला आधारित अशी ही उभी आहे एकच मुकुळ दोन्हीकडे डोळा काढता आपण त्याचं म्हणणं हेच मुकुळ याही डोळ्यात येत समजुतीच्या आपल्याला जास्त समजायला लागलं सायन्सने म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना काही नाही कावळ्याची एक पाहण्याची पद्धत आहे. कावळा असा सरळ पाहायच्याऐवजी असा वाहतो आणि असा वाहतो. कावळा जर पाहिला असेल वळून पाहतो आणि वळून पाहतो. त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी त्याला एकदम सोळा असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दोन्ही डोळ्यात बुबुळ आहे असा सध्या जगाला म्हणतो. खरं म्हणजे एकच बुबुळ असताना सोडून द्यायचं त्याचं आता काय समजलंय आपल्याला त्या अर्थाने. पण हिंगोली निधी पडली ते गमे भूमीशी जैशी जळली भिंगरी वेगाने फिरत असताना जमिनीवर शिर उभी आहे असं त्याचं वाटावं. ऐसा वेगा अतिशय खुली हे तू बोलय तसा अतिशय वेगाने हा भ्रम निर्माण होतो. दिवस रात्र वर्ष आता बघा डिसेंबर हे वर्ष संपत आलं. आपल्याला वर्ष संपण्याचं आश्चर्य वाटतं. पण मग नंतर नंतर थोडं मोठेपणी प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेला मनुष्य नसतो तो उंट वाटत नाही हो पंचेच्या अंतर वाटत नाही. प्रत्येक वाढदिवसाच्या वेळेला हसतो. काय वेगाने चालू वेगातिशय खुली हेतू होय हे बघू असो झडपी अंधारे भोवंडिया कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार. कविता जर फिरवला कोली जर फिरवलं अंधारात तर वर्तुळ अग्नीचं दिसत अग्निचक्राकार आहे असं वाटतं. प्रत्यक्षता ते कोली किंवा कविता किंवा मशाल असेल ती फक्त एकाच ठिकाणी एका वेळेला असणार. पण तुम्ही खूप वेगाने फिरवली तर एकाच वेळेला ती सगळीकडे तुम्हाला दिसते. तुमच्या डोळ्यांना हा संसार वृक्षू कैसा मोडतू मांडतू सहसा न देखोली हा मोडतो आहे आणि परत मांडला जातो आहे हे न मानल्यामुळं हे न समजल्यामुळं लोकू दिसा अव्ययो माने. ज्ञानेश्वर महाराज दिसा म्हणायला वेळ का आपल्याला थोडस दिसेपण म्हणजे काय दिसाचा आहे वेळेपणामुळं अव्यय असं या वृक्षाला लोक मानतात. तरी ययाचा वेगू देखे जो हा क्षणिक असा ओळखे जाळे आणि कोळी कोळी वेळा मिळी होत जाळे होत जात. पण जो याचा वेग पाहतो ज्याला समजतो याचा वेग काय आहे ते जो हा क्षणिक असा ओळखे हा वृक्ष क्षणिक असं त्याला वाटत असं असं जो ओळखतो हा क्षणिकच आहे. खरंच जाणे कोणी वेळा मिळी जे होत जात तो लक्षात घेतो की हा कोट्यावधी वेळेला नाहीसा होतो आहे कोट्यावधी वेळेला निर्माण होतो आहे. नाही अज्ञानापासून मूळ याचं मूळ ऊर्ध्व मूळ हे प्रथम ब्रह्माचं जरी केलं तरी देखील जीवाठाई असणारं अज्ञान हेच याचं मूळ आहे. मूळ काय आहे जसं विश्व वृक्षाचं मूळ तसं या देहामध्ये हा जो संसार वृक्ष आहे त्याचं मूळ अज्ञान जीवाच्या ठिकाणी असणार. नाही अज्ञानापासून मूळ ययाचे आसिलेपण टवाळ आणि ज्ञान झाल्यानंतर हा आहे असं म्हटलं तर टवाळामध्ये काहीतरी बोलण्यासारखं आहे खोटं बोलण्यासारखं आहे. जर नीट दृष्टीने पाहिलं तर म्हणून मग कसं ज्याला गोंधळ होतो ज्याच्या बुद्धीत तो काय म्हणतो कि म्हणजे ना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वृक्ष पाहतोयस कशाला, मग तुला ब्रह्मच दिसायला नको का? तू ज्यावेळी असं विचारतोयस त्यातच तुला ब्रह्मांशही असं अज्ञान आहे म्हणून असं बोलतोयस. ऐसे झाडचे सिंहसार देखील जेणे असं क्षणिक झाड ज्यांनी पाहिलं तयार एका पडलं सुद्धा मी सर्वज्ञही म्हणे जाणता. मी म्हणतो की तो सर्वज्ञ ज्ञानी आहे जाणणार आहे. पण बाप ब्रह्म सिद्धांतावरच वेदांताच सिद्धांत रूपी जे साधन आहे ते तो मूर्तिमंत आहे. तो वेदांतांच्या सिद्धांतांना देखील मध्य आहे. योग जागाचे जोडले त्या एकाही उपयोगा केले जे काही योग जात्र वगैरे त्यांनी अनुसरलं किंवा अनुसरलं जातं ते ही गोष्ट ज्यांनी समजली त्याच्याच पक्षी उपयोगाला केली बाकीच्यांना नाही. किंबहुना जियाले ज्ञानही त्याचे किंवा जगात ज्ञान म्हणून जे जिवंत आहे त्याही ज्ञान किंवा परमात्मा किंवा परमात्म ज्ञान किंवा परमात्मा असणं ही वस्तुस्थिती ही आहेच आहे. पण ती आहेच आहे हे ज्याला समजलं त्या ज्ञानाशी जो एकरूपता पावला त्याच्या योगाने हे परमात्मा ज्ञान जिवंत आहे असं म्हणायचं एवढी ते आहे. पण ज्ञानेश्वर महाराज आहे म्हणून हे परमात्मा ज्ञान जिवंत आहे. स्वरूपानंद आहे म्हणून परमात्म ज्ञान जिवंत आहे त्यांच्या योगाने. त्यांनी व्यापक असणार ते आहे पण तुम्हाला आम्हाला त्याचा उपयोग काय हे असो बहु बोगळे वाणीजेन तो कवळे तो वृक्ष वर्णन करता येत नाही. कितीही बोललं तरी जो घोर उठू जाणे उभी यायचा जो हा भगवृक्ष आहे तो अनित्य आहे असा असं ओळखतो त्याच्याबद्दल काय बोलणार असं ज्ञानेश्वर महाराजांना हे असो बहु बोलणे वाणी जाईल तो कवणे असा मनुष्य की ज्याचं असले पण हे जगात टवाळ वाटत खोटं वाटत हे क्षणिक आहे हे ज्यांनी ओळखलं त्याचं वर्णन काय करणार. जो भव वृक्ष हा अनित्य आहे असं ओळखतो तो वर्णनाच्या ही पलीकडचा आहे. अदृश्य उद्गम प्रसूता हा तस्य शाखा या वृक्षाचं वर्णन मात्र अजून चालू आहे. अदृश्य उद्गम प्रसूता हा तस्य शाखा गुण प्रवृत्त हा विषय प्रवाला हा अदृश्य मुलामी अनुसंधकानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके उजळलं आपल्याशी संबंधित आहे आणि वेगळं काहीही नाही. या अध्यायात काहीही वेगळं नाही. गीतेच्या कुठल्याही अध्यायात काही वेगळं आणि विलक्षण नाही. जर मर्म समजलं तर सगळे अध्याय समजलेच पाहिजेत. तसं हा अध्याय या वृक्षाचं वर्णन केल्यानंतर हा वृक्ष छेदणं हे कठीण असतं पण तरी देखील छेदता येतो आणि जो हा वृक्ष छेदतो तो कसा असतो त्याचंही वर्णन केलेलं आहे. इथं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या जाणत्या पुरुषाचं ज्ञानी पुरुषाचं कसं वर्णन करणार पण भगवंतांनीच केलेलं आहे आणि भगवंतांनी केलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी तर त्या ओव्यांचं सोनं तो पण पूर्ण ते यथाकाल पाहणार होतं.